यिर्मयाह अध्याय 4। परमेश्वर म्हणतो, हे इस्रायले, जर तू मजकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोरून दूर करिशील, बहकणार नाहीस आणि सत्याने, धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आपणास धन्य गणितील व त्याचा अभिमान बाळगितील, कारण परमेश्वर यहुदा व यरुशलेम यातल्या लोकास म्हणतो, आपली पडित जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका। यहुदाचे लोक हो, यरुशलेम कर हो, परमेश्वरा प्रित्यर्थ आपली सुनता करा, आपल्या अंतःकरणाची सुनता करा, नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल। यहुदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा आणि म्हणा की देशात रणशिंग फुंका, जोराने ओरडून म्हणा, एकत्र व्हा, चला आपण तटबंदीच्या नगरात जाऊ, सियोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा, आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट मोठा नाश आणीत आहे। सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे, राष्ट्रास फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे। म्हणून तुम्ही कमरेस गोणताट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा, कारण आम्हावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही। परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील, याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील। तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वरा, तुमचे कुशल होईल असे म्हणून तू या लोकास व यरुशलेमेस खरोखर फारच चढविले आहे। इकडे तर तरवार जीवाला जाऊन भिडली आहे। त्या काळी या लोकास व यरुशलेमेस म्हणतील, रानातील उजाड टेकड्यांवरून उष्ण वारा माझ्या लोकांच्या कन्येवर येत आहे, तो काही विझण वारा म्हणून किंवा स्वच्छ करण्यासाठी येत नाही, या कामास लागतो, त्याहून जोराचा वारा माझ्या कार्यासाठी येईल। मी आता त्यांच्या शिक्षाही सांगतो, पहा ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत, त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत। आम्ही हाय हाय करणार, आमचे वाटोळे झाले। हे यरुशलेमे, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील। तुझे वाईट विचार तुझमध्ये कोठवर वसणार, कारण दानाकडून वाणी येत आहे, एफ्राईम डोंगराकडून अरिष्टाची घोषणा होत आहे। ती राष्ट्रास सांगा, पहा ती यरुशलेमेस जाहीर करा, दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत, यहूदाच्या नगरांसमोर ते ललकारत आहेत. शेत राखणाऱ्यांसारखे त्यांनी तिला चोहोकडून घेरिले आहे, कारण तिने मजशी फितुरी केली आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुझे वर्तन व तुझी कर्मे यामुळे तुला हा प्रसंग प्राप्त झाला आहे. ही तुझी दुष्टता आहे, ती खरोखर क्लेशदायी आहे. तुझ्या हृदयास ती भिडली आहे. माझी आतडी तुटतात हो तुटतात. माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत. माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे. माझ्याने स्तब्ध राहवत नाही, कारण माझ्या जीवा करण्याचा नाद रणशब्द तू ऐकला आहे. नाशावर नाश पुकारिला आहे, कारण सर्व देश लुटिला आहे. माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटिले आहेत. मी ध्वजा कोठवर पाहू, करण्याचा शब्द कोठवर ऐकू. कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखीत नाहीत. ती निर्बुद्ध असमंजस अशी मुले आहेत. वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यास ज्ञान नाही. मी पृथ्वीकडे पाहिले तो ती वैराण व शून्य झाली आहे. आकाशाकडे पाहिले तो त्यात प्रकाश नाही. मी पर्वतांकडे पाहिले तो ते कापत आहेत. सर्व डोंगर डळमळत आहेत. मी पाहिले तो कोणी मनुष्य नाही, व आकाशातील सर्व पक्षी उडून गेले आहेत. मी पाहिले तो पहा, बागाईत वैराण झाली आहे, व परमेश्वरासमक्ष त्याच्या तीव्र कोपाने तेथील सर्व नगरे नष्ट झाली आहेत. परमेश्वर म्हणतो, सर्व देश उजाड होईल, पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही. यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल, कारण मी असे बोललो आहे. मी हे योजिले आहे. मी अनुताप पावणार नाही. मी माघार घेणार नाही. घोडेस्वारांच्या व तिरंदाजांच्या शब्दांनी सर्व शहर पळत आहे. ते झाडीत खडकांच्या फटीत लपत आहेत. लोकांनी प्रत्येक नगर सोडिले आहे. कोणी माणूस त्यात राहत नाही. हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केले, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे. तुझे जार तुला तुच्छ मानितात. ते तुझ्या प्राणावर टपत आहेत. वेणा देणाऱ्या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे. प्रथम प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे. सिओनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे. ती उसासे टाकीत आहे. ती आपले हात पसरीत आहे. ती म्हणत आहे, हाय रे हाय, कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.